नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सायप्रस, कॅनडा आनी क्रोएशिया ह्या 3 देशांच्या 5 दिसांच्या बोर्डर वचपाक भायर सरल्यात. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला हांकां आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर व्हरपी ऑक्झियम 4 हे मिशनाचे प्रक्षेपण आता 19 जून दिसा जातले. कैलास मानसरोवर यात्रेक वचपी पयलो पंगड आयज गंगटोक पावतलो. आनी हॉकींत भारतीय कनिश्ट बायलां पंगडान बेल्जियमांतल्या कोंटीच हांगा जाल्ल्या खेळांत ऑस्ट्रेलियेचेर 2-1 अशें जैत जोडलें. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सायप्रस, कॅनडा आनी क्रोएशिया ह्या देशांनी 5 दिसांच्या भोंवडेर वचपाक भायर सरले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोड्युलीस हांच्या आमंत्रणाक लागून प्रधानमंत्री मोदी आयज सायप्रसाक अधिकृत भेटेर वतात. 2 दशकां परस चड काळा उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची सायप्रसाक ही पहिली भेट आसतली. निकोसियांत आसतना प्रधानमंत्री राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोड्युलीस हांचे कडेन उलोवणी करतले आनी लिमासोलांतल्या वेवसायीक फुडाऱ्यांक संबोधीत करतले. द्विपक्षीय संबंध खोलायेन वाडोवपाची आनी भूंयमध्य दर्या वाठार तशेंच युरोपीय संघटने कडेन भारताचे संबंध घटमूट करपाचे हे भेटींत यत्न जातले. आपल्या भेटीच्या दुसऱ्या पांवड्यार कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांच्या आमंत्रणा प्रमाण प्रधानमंत्री मोदी फाल्यां कॅनडातल्या कननस्की शारांत वचून G7 शिखर सभेंत वांटो घेतले. G7 शिखर सभेंत प्रधानमंत्र्यांचो हो सेगीत 6वो वांटो आसतलो. आपल्या भोंवडेच्या निमाण्या पांवड्यार प्रधानमंत्री मोदी 18 जून दिसा क्रोएशियाक अधिकृत भेट दितले. भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पयलीच क्रोएशिया भेट आसतली. ही द्विपक्षीय संबंधात घटमूट करपाक म्हत्वाची थारतली. प्रधानमंत्री आपले क्रोएशियन समकक्ष आंद्रेय प्लेनकोवीच हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले आनी क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष जोरान मिलानोवीच हांची भेट घेतले. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला हांकां आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर व्हरपी बहुप्रतिक्षीत ऑक्झियम 4 हे मिशन 19 जून 2025 दिसा परतून थारायला. ह्या मोहिमेक कळाव जाल्ल्या तंत्रीक प्रश्नाचे यशस्वी निवारण जाले उपरांत ही घोशणा जाल्या. ह्या मिशनाक 2 मुखेल तंत्रीक समस्यांक तोंड दिवचें पडलें आनी ताचेर बारीकसाणेन लक्ष दिवपाची गरज आशिल्ली. इस्रो, ऑक्झियम स्पेस आनी स्पेस एक्स हांच्या मदीं जाल्ले फॉलो ऑन समन्वय बसकेत फाल्कन 9 प्रक्षेपण वाहनात दिसून आयिल्ल्या ऑक्सिजन गळती यशस्वीपणान सुटावी जाल्या अशी माहिती मेळ्ळ्या. सिक्कीमांत कैलाश मानसरोवर यात्रे खातीर यात्रेचो पयलो पंगड आयज गंगटोक पावतलो. तांकां येवकार दिवपाची सगळी वेवस्था सिक्कीम सरकारान केल्या. 5 वर्सांच्या अंतरान ह्या म्हयन्याच्या 20 तारखेक कैलाश मानसरोवर यात्रा सुरू जावपाची आसा. पर्यटन आनी नागरी विमानन खात्याचे अतिरिक्त मुखेल सचीव CS राव हांणी आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना सांगला की सरकारी अधिकाऱ्यांसयत 35 यात्रींचो पयलो पंगड आयज पावतलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज लखनौ हांगा जावपी भव्य सुवाळ्यात उत्तर प्रदेश पुलिसांत नव्यान भरती जाल्ल्या 60,244 हवालदारांक नेमणूक पत्रां दितले. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ ह्या कार्यावळीक हाजीर आसतले. हे पावल राज्यांत कायद्याची अंमलबजावणी घटमूट करपाचे दिकेन एक महत्वाचें पावल थारता. हवालदारांची थेट भरती करपा खातीर वट्ट 60,244 पदां मदीं 12,048 बायलां आसात. सुरक्षा दळांत व्हडा प्रमाणांत बायलांक नेमणूक पत्रां मेळपाची ही पयलीच खेप आसा. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भेटी आदी काल लखनौच्या डिफेन्स एक्स्पो मैदानाचेर मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी सुरक्षा तयारेचो नियाळ घेतलो. ह्या व्हडा प्रमाणांत जावपी कार्यावळी खातीर राज्यांतल्या सगळ्या 75 जिल्ह्यांतल्यान भरती जाल्ले लोक जमतले अशें DGP राजीव कृष्णान सांगला. वेचून काडिल्ले सगळे उमेदवार उच्च तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आनी उत्तर प्रदेश पुलीस दळाचे अभिन्न वांगडी म्हणून तांचो आस्पाव जातलो अशी माहिती कृष्णान हांणी दिल्या. उत्तर प्रदेश पुलीस भरती आनी बट्टी मंडळान केल्ले हे भरती खातीर 60,000 पदां खातीर 48 लाखां परस चड अर्ज आयिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. उत्तराखंडात आज सकाळी देहरादून सावन केदारनाथ वचपी हॅलिकॉप्टराक गौरीकुंडात अपघात झालो. अपघाती हॅलिकॉप्टरात 6 जण आशिल्ले. उत्तराखंडातल्या एडीजी कायदो आणि सुव्यवस्था डॉ व्ही मुरुगेशन हांणी हाचे पयली त्रिजुगी नारायण आणि गौरीकुंड हांचे मदीं हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती दिली. तंत्रीक त्रुटीक लागून विमान नियंत्रण जावंक नाशिल्ल्यान पायलटाक क्रॅश लँडींग करपाचो यत्न करचो पडलो असे प्राथमीक अहवालातल्यान दिसून आयला. नागरी विमानन मंत्री के राममोहन नायडू हांणी माहिती दिल्या की नागरी विमानन महासंचालनालयान सध्या भारतीय विमान पंगडात आशिल्ल्या 34 बोईंग 787 विमानांचेर विस्तारीत देखरेख दवरपाचो आदेश दिला. तातूंतल्या 8 विमानांची बेगोबेग तात्काळ तपासणी केल्या अशें तांणी सांगलें. काल नवी दिल्लींत प्रसार माध्यमांक माहिती दितना मंत्री नायडू हांणी हे घडणुकेची चवकशी करपा खातीर वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ञांची उंचेल्या पावडावेली समिती स्थापन केल्या अशी माहिती दिली. हे समितीचे अध्यक्ष गृह सचिव असतले असेही त्यांनी सांगला.
We have constituted the committee. We have circulated the order also, the high-level committee, which is going to investigate this crash. The Home Secretary is going to be the chairman of the committee. Secretary, Ministry of Civil Aviation, additional secretary from MHA, one representative from the state of Gujarat where the incident actually happened, representative from State Disaster Response Authority, Government of Gujarat, Police Commissioner Ahmedabad, DG Inspection and Safety from the Indian Air Force, DG BCAS, which is the Bureau of Civil Aviation Security, DGCA, Special Director from IB and Director from the Directorate of Forensic Sciences Services.
गुजरातात डीएनए जुळोवपाची प्रक्रिया सुरू आसा आणि विमान अपघातात बळी पडपी लोकांची वळख करपाची प्रक्रिया सुरू आसा. काल रातीच्या 9 वरांमेरेन 19 डीएनए नमुन्यांची जुळवणी झाल्याचे गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांगवी हांणी सांगला. चालू आशिल्ल्या यत्नांचो एक भाग म्हणून फॉरेन्सिक पंगडांनी रातभर डीएनए नमुन्यांची जुळवणी करपा खातीर वावर केला. या अपघाताक बळी पडपी आदले मुखेलमंत्री विजय रुपाणी हांचे निमणे संस्कार राजकोटात जातले अशी माहिती आमच्या खबराकारांनी दिल्या. ही तारीख डीएनए चाचणीच्या निकालाचेर आधारून असा. मजगती सिव्हील हॉस्पिटलात मरण आयिल्ल्या मनशांच्या कुटुंबाक सुविधा दिवपा खातीर विस्तारान व्यवस्था केल्या. अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलाचे अधीक्षक डॉ राकेश जोशी हांणी सांगला की दरेका बळी खातीर वेगळो पंगड दवरला आणि फुकट अँब्युलन्साची व्यवस्था लेगीत केल्ली असा. पाकिस्तानाचो लष्कर मुखेली जनरल आसिम मुनीर हाका वॉशिंग्टनात लष्करी परेडाक आपयलो हो दावो अमेरिकेन खरपणान न्हयकारला आणि हे दावे फटीचे असात असे म्हणा. अमेरिका भारत संबंधात ताण हाडपाचो हेत आशिल्ली चुकीची माहिती न्हयकारून खंयच्याच परकीय लष्करी फुडाऱ्याक आपोवंक नाशिल्ल्याचे व्हाईट हाऊसाच्या एका अधिकाऱ्यान निवेदनात स्पष्ट केला. 14 जून 1775 अमेरिकन सैन्याच्या स्थापनेच्या फाटभुंयेर ही परेड आयोजित केली. अमेरिका आणि इराण हांच्या मदीं आयज मस्कतात जावपी अणुकेंद्रीय वाटाघाटीची 6वी फेरी रद्द झाल्या. मध्यस्थ म्हणून वावरपी ओमानान इस्रायलान इराणाचेर केल्ल्या व्यापक हवाई हल्ल्या उपरांत अणुकेंद्रीय सुविधांक लक्ष्य करून जायत्या वरिष्ठ सेनापती आणि शास्त्रज्ञांक मरण आयिल्ल्यान ही फेरी रद्द करपाची घोषणा केल्या. हॉकीत भारतीय कनिष्ठ बायला पंगडान बेल्जियमातल्या कोंटीश हांगा 4थ्या मॅचीत ऑस्ट्रेलियेचेर 2-1 असे जैत मेळून युरोप भोडेत आपले अपराजीत जैत चालूच दवरला. सुरवातीच्या 3 खेळांत बेल्जियमाचेर निवळ हार घालून भारताक ह्या भोडेत सेगीत 4थे जैत मेळ्ळा. आता खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया ह्या 3 देशांच्या 5 दिसांच्या भोंवडेर वचपाक भायर सरल्यात. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला हांकां आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर व्हरपी ऑक्झियम 4 हे मिशनाचे प्रक्षेपण आतां 19 जून ह्या दिसा जातले. कैलाश मानसरोवर यात्रेक वचपी पयलो पंगड आयज गंगटोक पावतलो. आणि खेळात हॉकीत भारतीय कनिष्ठ बायला पंगडान बेल्जियमातल्या कोंटीश हांगा ऑस्ट्रेलियेचेर 2-1 असे जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.